एस्तेर अध्याय 10। अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या बेटावर खंडणी बसविली। त्याच्या सामर्थ्याच्या व पराक्रमाच्या कृत्यांची आणि मर्दखयास राजाने महतीस चढविल्याची साध्यंत हकीकत मेदी व पारसी यांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिली आहे, नाही काय? मर्दखय यहुदी याचा दर्जा अहश्वेरोश राजाच्या खालोखाल होता। यहुदी लोकांमध्ये तो फार थोर होता। त्याच्या बांधव समुदायात त्याची मोठी मान्यता असे। तो आपल्या लोकांचे कल्याण करण्यास झटे व आपल्या सर्व लोकांचे कुशल कसे होईल याकडे त्याचे लक्ष असे।